नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभेत आज वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा 1995 सुधारणा करून राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असून सर्वपक्षीय बैठक बोलावून सूचना घेण्याची मागणी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सलग 9व्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थायी ठेवींवरचा व्याजदर 6.25% राहील, तसंच मुदत ठेवींवरचा व्याजदर आणि बँकांचा व्याजदर 7.75% कायम राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातल्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधून सर्वाधिक कांदा निर्यात होतो. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे बुजवण्यात येतील आणि डिसेंबरपर्यंत मुंबई गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण करण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. याबाबतचं निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी गडकरी यांना दिलं होतं. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकात्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतने 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तिथे सेहरावतचा सामना जपानच्या रेई हिड्युची याच्याशी आज रात्री 10:15 होणार आहे. भालाफेक पटू नीरज चोप्रा आज पदकासाठी मैदानात उतरणार आहे, तर पुरुष हॉकी संघाची कांस्य पदकासाठी स्पेनबरोबर लढत होणार आहे. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिनं आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली. मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर 582 अंकांची घसरण झाली आणि तो 78,886 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 181 अंकांची घसरण नोंदवत 24,117 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.